आत्माराम समाज दुसरा माया निरूपण श्री राम समर्थ जय जय जी सच्चिदानंदा जय जया जी निज बोधा जय जया जी आनंद कंदा परम पुरुषा अनंत ब्रह्मांडे ढिसाळे मायेने रचिली विशाळे तुमचे कृपेचे निबळे विरती स्वानंदडोही आता स्वामीने जे इच्छिले ते पाहिजे अंगीकारले शरणागत आपुले समर्थे उपेक्षू नये नाशिवंत काय टाकावे ते मज स्वामींनी सांगावे मज दाता रे करावे आपणा ऐसे ऐकोन शिष्याचे बोलणे स्वामी म्हणती सावध होणे अवधान देऊनी घेणे आनंद पद शिष्या बहुत मन घाली आता बाष्कळता राहिली येथे वृत्ती चंचळ केली तरी बुडसी अग्निसंगे लोह पिटे पिटता तयाचा मळ तुटे परिसासी झगडता पालटे लोहपण तयाचे जयाचा मळ जळेना अभ्यंतर ही वळेना तरी ते सहसा पालटेना मृत्यिका रूपे नाशिवंत तितका मळ तुवा त्यजावा अमंगळ तो गेलिया तूची सकळ आहेसी बापा नासिवंत तू जाण माया माई कजाईल विलया ते मायाची प्राण सखया ऐक सांगतो अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे लक्षण माये पासून त्रिगुण गुणां पासून भूते पृथ्वी आप तेज वायु आकाश सृष्टी रचिली सावकाश एवं दृश्य आणि अदृश्य सकळ माया एक माया दोठाई वाटिली प्रकृती आणि पुरुष झाली जैसी दो दिवसांची बोली एकची परवा माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान माया ध्याता ध्येय ध्यान माया हेची समाधान योगियांचे ऐशी माया सच्चिदानंद माया आनंदाचा कंद माया हेची निज बोध शब्द रूपे आत्मा ब्रह्म स्वरूप हे मायेचे निज रूप रूप आणि अरूप सकळ माया जीव शिव आणि ईश्वर हाही मायेचा विस्तार शिवरूप विश्वंभर अवघी माया माया मानसी चाळक माया बुद्धी सव्यापक माया अनेकी एक ऐसे बोलणे माया देहास चालवी माया शब्दास बोलवी माया द्रष्ट्यास दाखवी नेत्री रिगोनिया मायेने माया चाले मायेने माया बोले मायेने माया हाले वायुरूपे तव शिष्य मणे जीताता माया चाले स्वरूप सत्ता अरे सत्ता ती तत्वता माया जाण तरी मायेने स्व इच्छा असावे स्वरूप सत्तेने नसावे मनास आले तैसे करावे हे केवी घडे लटिक्यावरी खरे चालले लटिके मर्यादेने राहिले ते गर्भांधे देखिले हे अघटित वार्ता तैसी माया ही मानिली स्वरूप सत्तेने चालली तुवा गर्भांधे देखिली हे वार्ता सांगसी जे झालेची नाही सर्वथा तयावरी निर्गुणाची सत्ता ऐसे हे ज्ञातेपणे बोलता तुझ लाज नाही. सकळ माया म्हणता आणि झालीच नाही ही सांगता, तरी म्या काय करावे आता सांगा स्वामी. अरे जे जे मनास अनुभवले ते ते माईक नाथिले, तितुके तुवा टाकिले पाहिजे स्वानुभवे. सकळ ही माया नाथिली स्वरूपी नाही राहिली, एवं नाही हे बोली माया जाणावी. एवं सांगतो ते ऐकावे माईक माये ते जाणावे, आता मनन करावे सावध होवोनी. माये करिता माया दिसे, माये करिता मायनासे, माये करिता लाभ असे परमार्थाचा. माया भव सिंधूचे तारू, माया पाववी पैल पारू, माये विण उद्धारू प्राणियासी नाही. माये करिता देव भक्त, माये करिता ज्ञाते विरक्त, माये करिता जीवन मुक्त होती स्वानुभवे. माये करिता वेद श्रुति, माये करिता व्युत्पत्ति, माये करिता होती मूढते विवेकी. माया परमार्थाचे अंजन, माये करिता जोडे निधान, माये करिता सावधान साधक स्वरूपी. माये करिता स्वहित घडे, माये करिता भ्रांती उडे, माये करिता विघडे प्रपंच भान. माये वीण ज्ञान कैसे, माया जीवन सकळांचे, माये वीण साधकांचे कार्य न चले. माये वीण परमार्थ जोडे, ऐसे हे कधीच न घडे, माये वीण सहसा ना तुडे गुज योगियांचे. माया योग्याची माऊली, जेथील तेथे नेऊन घाली, कृपाळूपणे नाथिली आपण होय. सकळ मायेचे रूप झाले, त्यात तुझे ही रूप आले, हे इतुके ही आपुले मानूची नको. आता सांगतो तुझ खूण, त्वाना शिवंत केले मदर्पण, आता करिशी हलके पण तरी मज शब्द नाही. संगती तुका ना शिवंत, निसंग शब्द अशाश्वत, म्हणो निसंग निसंगातीत होवो निराहे. पुढिले समासी निरूपण आदरे करावे श्रवण, संगातीत होईजे ते खूण सांगिजेल पुढे. इति श्री आत्मा राम रामदासी पूर्ण काम, योगी पावती विश्राम जय ठाई.